कवळ घेता नाम ध्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गत्य घोषे म्हणावे हरि चिंतनी अन्न सेवित जावे तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ।